बस स्टॉप पासून आपण लवकर सावध होऊया. आपलं आयुष्य संपवणं सोपी गोष्ट नसून खूप अंतिम धाडस म्हणता येईल. काही लोकांच्या आयुष्यात फुल स्टॉप येत आहे की तो अन्यात येत आहे याचा आपण लवकर विचार करूया. फुल स्टॉप हा एक व्हायरससारखा पसरत आहे. जिथे विश्वात चांगले लोक आहेत तसे वाईट लोकही आहेत. व्हायरस हीच लोक पसरत आहे. आपल्याला समजण्याच्या पलीकडचा हा विषय आहे. जितक्या लवकर समजेल तितक्या लवकर तुम्ही सावध व्हा व या व्हायरसला सडेतोड उत्तर द्या. व्हायरस हा दुसरा कोणी नसून आपल्याला आपल्या मेंदूत पेरण्यात येत असलेले नेगेटिव्ह विचार आहे. हे विचार कोण पेरत आहे ते आपण सावध होऊन हुशारीने बघितले पाहिजे. हे विचार आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स घालवतात. नंतर आपण जर त्याच्या आहारी केलो तर तुमचा अंत निश्चित आहे. पण जर तुम्ही धाडस दाखवलं आणि ती वे निघून गेली तर तुम्ही अँटीव्हायरस शोधला म्हणून समजा. एवढंच लक्षात असू द्या की फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव. किती संकटे आली किती स्ट्रेस आला तरी या व्हायरसला जे नेट असेल टी व्ही असेल चुकीचे मित्र असतील व इतर ठिकाणावरून आपण डोक्यात इनपुट करण्यात येते त्यापासून थोडे लांब राहा सावध राहा. ते म्हणतात ना बचेंगे तो और भी लढेंगे. आपली पण वेळ नक्की. परमेश्वर कधीच आपल्या मुलांवर अन्याय करत नाही. वेट अँड वॉच ही स्ट्रॅटजी ठेवा आणि तुम्ही वेळ येईल तेव्हा त्या व्हायरसला सडेतोड उत्तर द्या. तेव्हाच आपला विजय होईल. तयार व्हा तयार राहा. जय श्रीराम. एक राज्य एकत्र राज्य ज्ञानराज्य. रविराज कुपेकर.